विख्यात गीतकार ग. दि. माडगुळकर महाराष्ट्राला अनेक दर्जेदार गीतांचा नजराणा देऊन गेले. मराठी चित्रपटसृष्टीच्या संगीतात तर गीतकार म्हणून त्यांचा वाटा फारच मोठा आहे, मूल्यवान आहे. गीतरामायणासारख्या गीतांच्या शृंखलेमधून श्रीरामचरित्र सांगण्याचं फार मोठं आव्हान त्यांनी यशस्वीपणानं स्वीकारलं. मात्र हे कमी झालं म्हणून की काय, प्रख्यात नर्तक सचिन शंकर यांच्यासाठी त्यांनी श्रीरामचरित्रावर पुन्हा एकदा नृत्याविष्काराला योग्य अशी गीतं लिहिली. कथा ही रामजानकीची, हे त्या नृत्यनाट्य प्रयोगाचं शीर्षक. त्या समग्र नृत्यनाट्याचं संगीत मी दिलं होतं. त्यातलं सुधीर फडके यांनी गायलेलं गीत आपण ऐकूया, म्हणजे ग. दि. माडगुळकर यांच्या प्रतिभाशक्तीची चुणूक आपल्याला कळून येईल.
रामचंद्र स्वामी माझा राम अयोध्येचा राजा, रामचंद्र स्वामी माझा राम अयोध्येचा राजा, राम सज्जनांचा त्राता हाती धनू पृष्ठी भाता, राम सज्जनांचा त्राता हाती धनू पृष्ठी भाता, राम दुर्जनांचा वैरी राम त्राटी केसी मारी, रामचंद्र स्वामी माझा राम अयोध्येचा राजा. रामे धनुष्य मोडीले नाते सीतेशी जोडीले, रामे धनुष्य मोडीले नाते सीतेशी जोडीले, राम जानकीचा नाथ पराक्रमी पुण्यव्रत, रामचंद्र स्वामी माझा राम अयोध्येचा राजा. राम वनवासी झाला पितृवचनी गुंतला, रामे भुलावण केली शूरपणखा विटंबिली, राम शूर शिरोमणी एक पत्नी एक बाणी, रामचंद्र स्वामी माझा राम अयोध्येचा राजा. रामा राक्षसे भोवली सीता दशान ने नेली, राम लोचने पेटली रामे निर्दाळी लावाली, राम किष्किंधे ती आला सखा सुग्रीवाचा झाला, रामचंद्र स्वामी माझा राम अयोध्येचा राजा. रामे सैन्य मेळवीरी काल लंकेवरी केली, राम आला राम आला राम आला, रामे सागर जिंकिला राम आळवी तो कोण, जळी तरले पाषाण मरु घातला रावण, मार्ग चाले रामायण, रामचंद्र स्वामी माझा राम अयोध्येचा राजा, रामचंद्र स्वामी माझा राम अयोध्येचा